विविध भारती पुणे, पराग चिंचोळकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथून ऑनलाईन पद्धतीनं झालं. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. यानंतर त्यांनी घेतलेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत विभागाची रचना, कृषी विद्यापीठ आणि त्या अंतर्गत विभाग, संशोधन केंद्र, महाबीज सह महामंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, वेगवेगळे विभाग आदींची संक्षिप्त माहिती कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे राज्यात नोंदणीकृत 1,23,92,000 लाभार्थी असून 20व्या हप्त्यासाठी 96,51,000 लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात आले असं मांढरे यांनी सांगितलं. यापैकी पुणे जिल्ह्यातील 4,51,850 शेतकऱ्यांच्या खात्यात 20व्या हप्त्याचे 90,37,00,000 रुपये जमा करण्यात आले. खत कंपन्या शेतकऱ्यांना खतांसोबत इतर उत्पादनांची सक्तीनं विक्री करत असल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. अशा प्रकारे विभागातील पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील खत कंपन्या सक्तीनं विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केलं आहे. शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत शहानिशा करून तक्रारीत दोषी आढळून आलेल्या घाऊक किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सूचित केलं आहे. रेशीम ग्राम संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुशिक्षित बेरोजगारांकरता रोजगार निर्मिती आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण यासाठी पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी आणि उद्योजकांनी रेशीम शेती उद्योगात सहभागी व्हावं असं आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा यांनी केलं आहे. खेड तालुक्यातील वाकी इथल्या सिल्कबेरी चौकी केंद्राला काल भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तुती लागवडीपासून रेशीम वस्त्र निर्मितीपर्यंत अखंड मूल्यवर्धित साखळी तयार केल्यास जिल्ह्यात रेशीम शेती उद्योग वाढीला गती मिळेल. 1 एकर तुतीची लागवड केल्यास 5 लोकांना वर्षभर रोजगार मिळवून देण्याची क्षमता यामध्ये आहे असंही सिन्हा म्हणाल्या. खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाणी सुरू झाली आहे. याची मुदत 14 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. तथापि शेतकऱ्यांनी सहायकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच मुदतीच्या आत पूर्ण करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स यांच्या दरम्यान कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उद्योजकता विकास करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विविध प्रशिक्षण उपक्रम यशस्वी संस्थेतर्फे राबवण्यात येणार आहेत. तसंच यशस्वी संस्थेच्या कौशल्य विकास केंद्रांमधील विविध प्रकारचं कौशल्य विकास प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. चारित्र्यवान पिढी घडण्यासाठी बालवयापासून मुलांना वाचनाची गोडी लावणं आवश्यक आहे. वाचनातून जिज्ञासा वाढीस लागते आणि त्यातूनच आकलन वाढते असं मत ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे 2024 वर्षासाठी राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांचं वितरण करताना ते बोलत होते. पुरस्कारप्राप्त लेखकांच्या वतीनं मनोगत व्यक्त करताना कल्पना मलये म्हणाल्या की बालसाहित्यविषयक क्षेत्रात गेली 50 वर्ष कार्य करणाऱ्या मातृसंस्थेकडून पुरस्कार मिळणं ही आनंदाची बाब आहे. बालकांचं भावविश्व समजून घेत त्यांच्यासाठी साहित्यकृती निर्माण करणं ही अवघड गोष्ट असंही त्यांनी नमूद केलं. पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात काल रोटरी क्लब ऑफ पुणे, विजडम इंटरॅक्ट क्लब आणि ऑबी युंट स्टेप्स यांच्याद्वारे ड्रोन निर्मिती संदर्भातील प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. ड्रोन क्षेत्रातील करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना माहिती होण्याच्या उद्देशानं तसंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आल्याचं प्रशालेच्या स्टेम लॅबच्या समन्वयक सोनल एरंडे यांनी सांगितलं. खान्देशच्या मातीचा सुगंध आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा या हेतूनं पिंपरी चिंचवडमध्ये खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून 3 दिवस वाल्हेकरवाडी इथं होणारा हा उत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवांसाठी एकत्र येण्याचा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटून घेण्याचा एक भावनिक मुद्दा आहे. या दरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.